नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवारी यादी जाहीर. राज्यात 24 जिल्ह्यांमध्ये 915 शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय. नांदेडच्या 52 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबिर आणि पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी आज आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या 23 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा मतदारसंघातून अभयकुमार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 15 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील, परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे, धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही नावं जाहीर केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीडमधून संदीप क्षीरसागर, धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून राहुल मोटे, येवला माणिकराव शिंदे तर अहिल्यानगर शहर मतदारसंघातून अभिषेक कळमकर, माळशिरज उत्तमराव जानकर, फलटण दीपक चव्हाण, चंदगड नंदिनी बाभुळकर कुपेकर, इचलकरंजी मदन कारंडे यांचा यात समावेश आहे. भाजपनंही आज 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे, जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण राम भदाणे, लातूर ग्रामीण रमेश कराड तर पंढरपूर मतदारसंघातून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावंडे यांचं स्वागत करत त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सई डहाके यांनीही यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला. मनसेचे मुंबईतल्या माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. महाविकास आघाडीत झालेल्या जागांच्या वाटपात काही जागांची अदलाबदल होऊ शकते का, या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नोंदणीकृत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज झरांगे पाटील यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज आंतरवाली सराटी इथं मनोज झरांगे पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनीही आज मनोज झरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार रथाला आज अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी ही एक विशेष एलईडी व्हॅन तयार केली असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येत आहे. महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण 24 जिल्ह्यांमध्ये 915 शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 232 शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत 1 शॅडो मतदान केंद्र असणार आहे. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9, बीड इथं 22 आणि नांदेड इथं 12 शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं आहे. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी टॉकी, VHF वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय BSNL मार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 115 भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या सर्व वाहिन्यांवरून 11:00 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील 52 महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात ड्रिल, फायरिंग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबिरात 469 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम रंगाराव यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा इथल्या पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादारी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शालेय मल्लखांब रोप मल्लखांब खो खो स्पर्धा तसंच गडचिरोली इथं झालेल्या 17 वयोगटातील मुलींच्या विभागीय खो खो स्पर्धेतही विजेतेपद पटकावलं आहे. लोकबिरादारी आश्रमशाळेच्या 13 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाली आहे. या खेळाडूंचं डॉ प्रकाश आमटे, डॉ मंदाकिनी आमटे यांनी अभिनंदन केलं आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज न्यूझीलंड संघानं 113 धावांनी जिंकला. आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या 103 धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताचा दुसरा डाव 245 धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक 77 धावा केल्या. या मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 156 धावांमध्येच संपुष्टात आला होता. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्पपत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत. आज अनेक विद्यार्थ्यांनी ही पत्रं शाळेत सादर केली. या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला.
मला खात्री आहे की तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम करता. माझे भविष्य घडवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत आहात. माझे उज्ज्वल भविष्य हे उद्याच्या उज्ज्वल भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे मी आपल्याकडून एक निर्धार करून घेऊ इच्छितो की दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आपण अवश्य जाल आणि आपला मतदानाचा हक्क मुलगा.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना SMS तसंच व्हॉट्सअपवर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गट शिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोजकरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश देत जनजागृती केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे से येस टू वोट हा संदेश तयार केला. 300 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य उत्साहानं पूर्ण करावं असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कवठा इथं झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज बोलत होते. या प्रशिक्षणात 884 मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवार यादी जाहीर. राज्यात 24 जिल्ह्यांमध्ये 915 शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय आणि पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.